विविध भारती पुणे, मेघना देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या वाढत्या झळांचा परिणाम पाळीव जनावरांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे, त्यामुळे पशुपालक त्यांच्यासाठी विविध उपाय करत आहेत. जनावरं खुराक खात नसल्यास त्यांना काही प्रमाणात गूळ चाटायला द्यावा, दूध काढण्यापूर्वी जनावराला थंड पाण्यानं धुवावं, उष्माघात झाल्यास पशुवैद्यकाकडे त्वरित संपर्क करावा असं आवाहन पुणे पशुधन अधिकारी अजय कोल्हे यांनी केलं आहे. महावितरणनं थकबाकी वसूल करण्यासाठी पुणे परिमंडलातील 25,434 थकबाकीदारांचा वीजपुरवठा गेल्या 24 दिवसात खंडित केला आहे. घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांकडे 88,45,00,000 रुपयांची थकबाकी आहे. मुख्य अभियंता राजेंद्र पवार थकबाकी वसुलीचा आढावा घेत आहेत. क्वांटम तंत्रज्ञानाचा भविष्यातील युद्धांवर परिणाम या विषयावर लष्कराच्या पुण्यातल्या दक्षिणी कमांडद्वारे आज एक परिसंवाद आयोजित करण्यात आला. त्यामध्ये उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी क्वांटम तंत्रज्ञानाबाबत लष्करासोबत सहयोग करण्याच्या उपायांवर चर्चा केली. क्वांटम कॉम्प्युटिंग, क्रिप्टोग्राफी आणि सेन्सिंग यांची आधुनिक युद्धातील विध्वंसक भूमिका विविध तज्ज्ञांनी समजावून सांगितली. दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी बीजभाषण केलं. वाहनांसाठी बंधनकारक उच्च सुरक्षा क्रमांक पाटी म्हणजेच HSRP बसवण्यासाठी सायबर गुन्हेगारांकडून बनावट संकेतस्थळावरून फसवणूक केली जात असल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे HSRP नोंदणी करताना वाहनधारकांनी सावधानता बाळगावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. HSRP नोंदणीसाठी शासनानं transport.maharashtra.gov.in ही अधिकृत वेबसाईट उपलब्ध केली आहे. दरम्यान 1 एप्रिल 2019 आधी नोंदणी झालेल्या वाहनांवर HSRP बसवण्यासाठी येत्या 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे अशी माहिती पिंपरी चिंचवडच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्य आरोग्य प्रयोगशाळेनं पुण्यात यावर्षी 21 जानेवारी ते 13 मार्च या कालावधीत पाण्याच्या 312 नमुन्यांची तपासणी केली. त्यातील 79 पाणी नमुने दूषित आढळले असून ते पिण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष काढला आहे. पुण्यातील नांदेडगाव परिसरात GBSचा प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे खडकवासला परिसरातील सर्वाधिक नमुने होते असं राज्य आरोग्य प्रयोगशाळेचे उपसंचालक विनोद फाळे यांनी सांगितलं. राज्य सरकारच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानामध्ये पुणे महापालिकेच्या IWMS प्रणालीला द्वितीय क्रमांकाचं 6,00,000 रुपयांचं पारितोषिक आज जाहीर झालं आहे. या प्रणालीमुळे पूर्वगणन पत्रक ते अंतिम बिलापर्यंतची सर्व कामं ऑनलाईन करता येतात. राज्य आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या 344 खेळाडूंना पुणे महापालिकेकडून शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. वेगवेगळ्या 10 गटांसाठी 87,10,000 रुपये शिष्यवृत्तीसाठी खर्च करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीनं मान्यता दिली आहे. वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या किंवा घेत असलेल्या विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इतर रुग्णालयात निरीक्षक म्हणून कामकाज करण्यासाठी संधी देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाची परवानगी मिळाल्यानंतर महापालिकेशी करार करावा लागणार असून याविषयीची अधिक माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वर्तमान वर्षात उसाच्या FRP म्हणजे रास्त आणि किफायतशीर किमतीपोटी शेतकऱ्यांचे 2,300 कोटी रुपये थकीत असल्याची माहिती अर्धवट असून ही रक्कम 7,000 कोटी रुपये असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. साखर आयुक्तालयानं 8 दिवसात शेतकऱ्यांना ही रक्कम द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. चिंचवड स्टेशन आणि चिंचवड गाव यांना जोडणारा लोहमार्गाजवळील पुलाचा काही भाग कोसळला असून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पुलाजवळील असणाऱ्या पुलावरून गावाकडे जाणारी वाहतूक वळवण्यात आली असून जड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती महापालिका कार्यकारी अभियंता प्रेरणा सिनकर यांनी दिली. मानसिक आरोग्य आणि आत्महत्या प्रतिबंधाच्या विषयात काम करणाऱ्या पुण्यातील कनेक्टिंग ट्रस्ट या संस्थेनं या महिन्यात समाजसेविका आणि महिला काळजी वाहकांसाठी आयोजित केलेल्या लिसनिंग सर्कल्स या अभियानाचा समारोप 29 मार्चला कॅम्प परिसरातील अरोरा टॉवर्स इथं होणार आहे. विविध क्षेत्रांमध्ये महत्वपूर्ण कामगिरी बजावलेल्या महिला तसंच तृतीयपंथी आपली मतं आणि विचार यामध्ये मांडणार आहेत. पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे PDFA लीग 2025 फुटबॉल स्पर्धेच्या प्रथम आणि द्वितीय श्रेणी गटाच्या सामन्यात न्यू इंडिया सॉकर क्लब, डेक्कन इलेव्हन, खडकी ब्लू स्पोर्ट्स असोसिएशन या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.